नामी व तिची सून रूत बेथलेमात राहत होत्या. तेव्हा जवाचा हंगाम सुरू झाला होता. त्याच नगरात एक बवाज नावाचा श्रीमंत व चांगला माणूस राहत होता. तो नामीच्या नवऱ्याचा नातेवाईक होता. एके दिवशी रूत आपल्या सासूला म्हणाली की मला शेतात जाऊन कापणी करणाऱ्याच्या मागून सर्वा वेचू द्या. नामी तिला म्हणाली ठीक आहे मुली जा. तेव्हा रूत एका शेतात सर्वा वेचण्यासाठी गेली. ज्या शेतात ती गेली ते शेत बवाजाचे होते. बवाजाने तिची विचारपूस करून तिला आपल्या शेतात सर्वा वेचण्याची परवानगी दिली. तसेच दुसऱ्याच्या शेतात सर्वा वेचू नको असेही सांगितले. रूतने बवाजाचे आभार मानले. दुपारच्या जेवणाच्या वेळी बवाजाने रूतला बोलावून थोडे अन्न खायला दिले. ती बसून पोटभर जेवली व उरलेले अन्न ठेवून घेतले. बवाजाने कामकरांना आज्ञा दिली की रूतला आपल्या शेतात सर्वा वेचू द्या व पेंढ्यांमधून काही खाली टाका. त्यानंतर रूतने संध्याकाळपर्यंत त्याच्या शेतात काम केले व संध्याकाळी ती नगरात परत गेली. ती घरी गेल्यावर तिने सर्वा व उरलेले अन्न आपल्या सासूला दिले. तेव्हा नामी तिला म्हणाली की तू आज कुठे काम केले. रूत तिला म्हणाली की मी ज्या शेतात काम केले ते बवाजाचे आहे. तेव्हा नामी म्हणाली की देव त्याला आशीर्वाद देव व म्हणाली की हा आपला नातेवाईक आहे व आपली काळजी घेणाऱ्यापैकी एक आहे. त्यानंतर रूत आपल्या सासूला म्हणाली की बवाजाने मला असे सांगितले की तू हंगाम संपेपर्यंत माझ्याच शेतात काम कर. तेव्हा नामी रूतला म्हणाली की मुली तू त्याच्याच शेतात काम कर, दुसऱ्याच्या शेतात काम करू नको. त्यानंतर जवाचा व गव्हाचा हंगाम संपेपर्यंत रूतने बवाजाच्या शेतात काम केले.